वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संत जय जय रघुवीर समर्थ। हरी हरी। दशक सहा समास तीन या समासामध्ये आत्मनिवेदन झाल्यावर काय होतं गिरीश? असा ठेव, हा नेहमी असा ठेवत जा। हा जे मग इको येत नाही, बाकी काय नाही। आत्मनिवेदन झाल्यावर काय होतं हा विषय आपण पाहतो आहोत। झाली या तत्वांचे निरसन, निर्गुण आत्मा तोची आपण का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी। तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन। पंचतत्वांमध्ये म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाच तत्वांमध्ये जगतामध्ये असलेल्या आपल्या देहातली पाच तत्व पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही जर कल्पनेनी विचारांनी विवेकानी लीन केली की ज्याला आपण मी असं म्हणत होतो, पंचभूतात्मक देहाला आपण मी असं म्हणतो, तो मी हा जर बाहेरच्या पंचभूतांमध्ये विलीन झाला, समर्थ असं म्हणतात, तरी निर्गुण सहजची उरले तर स्थूल किंवा दृश्य असं काहीच मी या नावाचं राहत नाही, उरतच नाही। तरी देखील सर्व संपलं हे समजणारा शिल्लक राहतो। पंचभौतिक देह बाहेरच्या पंचभौतिक विश्वामध्ये विलीन झाला, तरी विलीन झाला आता देह उरला नाही हे समजणारा शिल्लक राहतो, तो मात्र अदृश्य आहे, अचिंत्य आहे, अलक्ष आहे, अव्यक्त आहे, आकार रहित आहे, तो निर्गुण आहे, तो दृश्य व्यक्त किंवा सगुण नाही आणि तो त्रिगुणांच्याही पलीकडचा आहे। ही जी शुद्ध जाणीव शिल्लक राहते त्या शुद्ध जाणीवेला असं लक्षात येतं की आपणच परमात्मा आहोत। ती शुद्ध जाणीव स्वसंवेद्य आहे, म्हणजे स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ अशी आहे, ती स्वतः स्वतःला जाणते। एरवी ती शुद्ध जाणीव मनाच्या अंगानी, बुद्धीच्या अंगानी, चित्ताच्या अंगानी जगत जाणत होती, पण देहच नाहीसा झाल्यामुळं, अर्थातच मन बुद्धी चित्त या गोष्टी देखील नाहीशा झाल्यामुळं, ज्या देहाबरोबर येतात आणि जातात, केवळ शुद्ध जाणीव शिल्लक राहिली आणि त्या शुद्ध जाणीवेला आपण परमात्मा आहोत असाच बोध झाला। शुद्ध जाणीव जर शिल्लक राहिली देह विरहित आकार विरहित तर ती परमात्माच असते आणि तिला माहीत असतं की आपण अव्यक्त अचिंत्य जन्म मरण रहित सच्चिदानंद आहोत, यालाच परमात्मा म्हणतात. समर्थांनी अगदी वेळच्या वेळेला सोहम हा शब्द वापरला. बघा, सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन, अशा प्रकारे ज्याला मी असं म्हणत होतो तो मी म्हणजे देह विलीन झाल्यानंतर पंचभूतामध्ये विवेकानी कल्पनेनी ध्यानामध्ये सोहम भाव निर्माण होतो, तो परमात्माच मी अशा प्रकारचा बोध निर्माण होतो. अशा प्रकारे जो आत्मा आहे, आत्मा ज्याला मी असं म्हणतो, तो परमात्म्याशी समरस होऊन जातो. हे आत्मनिवेदन झाल्यानंतर काय होतं हे समर्थ सांगतात. ते असं म्हणतात, आत्मनिवेदन होता, अशा प्रकारचं आत्मनिवेदन झाल्यानंतर किंवा झाल्याबरोबर देवाभक्तासी ऐक्यता, देव आणि भक्त यांचं ऐक्य होतं, देवाला आणि भक्ताला दोघांनाही एकरूपता प्राप्त होते. भक्ताच्या लक्षात येतं की आपण देवस्वरूपच आहोत. तुकाराम महाराज म्हणतात ना, अमर आहा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देह मी नाही असं झाल्यानंतर देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवस्वरूपच आहात असं तुमच्या लक्षात येतं. देव आणि भक्त हे एकरूप होऊन जातात. देव निर्गुण, मुख्य देव तो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य, तर भक्त देखील निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अशा देवाशी समरस होऊन जातो. गुरुशी शिष्य समरस होऊन जातो. शिष्याला गुरु हा देवस्वरूप असतो. त्या देवस्वरूप सद्गुरूंशी शिष्य एकरूप होऊन जातो. शिष्य देखील ब्रह्मानंदामध्ये निमग्न होतो. असा आनंद की ज्या आनंदामध्ये आनंद आहे अशी जाणीव आहे, आणि जो आनंद केवळ अस्तित्व मात्र आहे, निरवयव देहरहित पण आनंद स्थिती आहे, असा आनंद की जो आनंद शांतीशी एकरूप झालेला आहे, त्या आनंदाचं वर्णन शांती असं करता येतं. ती शांती आहे हे शांती असतानाच समजतं, ती जाणीव स्वरूप असतेच, केवळ अस्तित्व हे तिचं स्वरूप असतं. अशा गुरुतत्वाशी शिष्य समरस होतो, तो ब्रह्मानंदाशी एकरूप होतो, तो देखील ज्ञानस्वरूप होऊन जातो. त्याच्या ठिकाणी ज्ञान लक्षणं बाणायला सुरुवात होते, त्याचं मानित्व संपतं, तो सर्व जगताशी नम्रतेनी वर्तन करायला लागतो, त्याच्या ठिकाणी दंभ राहत नाही. जी ज्ञानाची लक्षणं आहेत त्या ज्ञानाच्या लक्षणाशी तो एकरूप होऊन जातो, आणि या ज्ञानाच्या लक्षणाच्या बरोबरीनी त्याच्या ठिकाणी द्वंद्व बुद्धी नाहीशी होते. तो तत्वाशी, ज्या तत्वाचा उपदेश तत्वमसी म्हणून सद्गुरु शिष्याला करतात, आणि त्या तत्वमशीशी सद्गुरु समरस झालेले असतात, त्या तत्वाशी शिष्य देखील एकरूप होऊन जातो। गुरुगीतेमध्ये श्लोक आहे, अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम। अखंड म्हणजे मुळीच तुकड्यांनी विभागलेला नाही, ज्याचे विभाग पडू शकत नाहीत असा। मंडलाकारम म्हणजे सर्वत्र सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला। ज्यांनी चराचर व्यापून राहिलेला आहे, ठेवलेला आहे असा। चर म्हणजे जे हालचाल करतं ते सगळं, आणि अचर म्हणजे जे स्थूल आहे असं, पर्वत दगड माती इत्यादी, आणि भूत मात्र। हे सर्व ज्या तत्वांनी व्यापून राहिलेलं आहे, त्या तत्वाचा उगम ज्यांनी दाखवला, तत्पदम दर्शितम येन, ज्यांनी त्याचा उगम दाखवला, ज्यांनी त्याची मूळ खूण दाखवली, त्या सद्गुरूंशी शिष्य एकरूप होऊन जातो। देव आणि भक्त यांचं ऐक्य होऊन जातं। साचार भक्त विभक्तता सांडून झाला। आणि अशी ऐक्यता झाल्यानंतर हा जो भक्त आहे, हा भक्त नेहमीच विभक्तता सांडून आचारासहित विभक्तता सांडून राहतो असं समर्थ म्हणतात। विभक्त म्हणजे वेगळा, भक्त म्हणजे एकरूप। आता तो वेगळा राहतच नाही आणि त्याचा आचार देखील तसा होऊन जातो असं समर्थ म्हणतात। त्याच्या आचारामध्ये तो देवाचा भक्त आहे, तो निर्गुणाशी समरस झालेला आहे, सद्गुरूंशी सद्गुरूंचा भक्त झालेला आहे, हे त्याच्या आचारात दिसतं। ही अशी गोष्ट आहे की एका बाजूनी हा बोध काय आहे हे आपण समजून घेतो आहोत, हे आपल्या बुद्धीचं काम आता चाललेलं आहे। याच्या मागं काय नक्की तर्क आहे, तो तर्क आणि आपणही त्या तर्कबुद्धीने हे समजून घेतो आहोत की ती स्थिती कशी असावी आणि त्याच्यात रमतो आहोत। पण इथून बाहेर पडलो, जिना उतरायला सुरुवात केली, रस्त्यावर आलो की आपल्या ठिकाणी विकार परत येतात, आपल्या ठिकाणी आपला परावा हा भाव परत येतो। आपल्या ठिकाणी सगळा व्यवहार जसाच्या तसा परत येतो। व्यवहार येण्याला आक्षेप नाहीये, पण मग त्या व्यवहाराबरोबर स्वार्थ येतो, माझं तुझं येतं, मत्सर येतो, दंभ येतो, अहंकार येतो। जगामध्ये एकची ब्रह्मगड्या हे आपण विसरून जातो, आपण कोणाकडे तुच्छतेने पाहतो। ज्याच्याकडे काम आहे त्याची मोठी स्तुती करतो, आपलं सगळं वर्तनच बदलून जातं। आपण प्रेम विसरतो, आपण करुणा विसरतो। जो परमात्मा आपल्यावर प्रेम करून राहिलेला आहे, सद्गुरू आपल्यावर प्रेम करून राहिलेले आहेत, आणि आपण आत्मनिवेदनामध्ये सद्गुरूंशी एकरूप झालेले होतो आहोत, आपण देवाशी एकरूप झालेले होतो आहोत, हा भाव विसरतो। देव आपल्यावर करुणा करून आहे, सद्गुरू आपल्यावर करुणा करून आहेत, प्रेम करून आहेत, ते आपल्याला आनंद देतात, ते सर्वांना आनंद देतात। आपण त्यांच्याशी एकरूप झालो याचा अर्थ आता आपल्या ठिकाणी तशी करुणा असायला हवी, आपल्या ठिकाणी तसं प्रेम असायला हवं, ते स्वार्थाने यत्किंचितही वागत नाहीत आपण स्वार्थ सोडून असायला हवं हे विसरतो. आत्मनिवेदन झाल्यानंतर जो देवाचा भक्त आहे तो तसाच देवाशी एकरूप होऊन देव जसं वर्तन करतो तसा वर्तन करतो. साचार याचा हा अर्थ आहे. आचारालाच महत्व आहे. साधने बरोबर आचार जर नसेल तर साधना तुम्हाला नेहमी एका ध्येयाच्या बाजूने घेऊन जाते आणि आचार तुम्हाला ध्येयाच्या विरुद्ध खेचत नेतो आणि ही ओढा ताण साधकाची शेवटपर्यंत संपत नाही. म्हणून करुणा दाखवण्यासाठी देखील जरा धाडसाची गरज आहे, प्रयोग करण्याची गरज आहे. दया दाखवण्यासाठी देखील धाडसाची गरज आहे, थोडं धैर्य दाखवायला पाहिजे. सर्वांवर प्रेम करत असताना आता तो माझा गैरफायदा घेणार नाही ना या प्रेमामुळं असं जर सद्गुरूंनी विचार केला असता तर सद्गुरूंनी प्रेम केलंच नसतं आपल्यावर. आपणही थोडंसं मोकळं व्हायला शिकलं पाहिजे. साचार याचा हा अर्थ आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला बंदिस्त ठेवू इच्छितो तोपर्यंत आत्मनिवेदनापर्यंत पोहोचणं कठीण आहे. मग ध्यानातलं सुख मिळू शकतं पण ते सुख नंतर संपतं. पूजा करत असताना समाधान मिळू शकतं ते नंतर संपतं. श्रवण करत असताना चित्तवृत्ती तदाकार होतात पण समर्थ म्हणतात स्थल त्याग होता, तिथून बाहेर गेल्यानंतर परत जैसे थे होऊन जातं. हे जे आत्मनिवेदन आहे हा आत्मनिवेदन परिपाक आहे. हा कशाचा परिपाक आहे? प्रत्येक साधनेचा परिपाक म्हणून देव आणि भक्ताशी ऐक्यता आहे. आत्मनिवेदन म्हणजे श्रवण करत असताना देखील आपण आपल्याला विसरणं आणि जो प्रतिपाद्य विषय आहे त्याच्याशी एकरूपता साधणं. झाला बोध, त्या क्षणाला बोधच होतो. स्वामीजी म्हणत असत की आत्ता या क्षणाला तुम्ही बोधाच्या सर्वोच्च पातळीवर आहात. जसा एखादा संत असावा तसे. पण आपण तिथे टिकत नाही ही आपली अडचण आहे. म्हणून श्रवणाने आत्मनिवेदन होतं, त्यावेळेपुरतं ब्रह्मज्ञान देखील होतं. आता त्या ब्रह्मज्ञानामध्ये आचारांनी स आचार टिकून राहायचं आहे, हे आपल्याला करायचंय. हीच गोष्ट कीर्तनानी देखील होते, म्हणजे स्तुतीस्तवनानीही होते. गुरूंचं स्तुतीस्तवन, गुरूंचे गुण आठवणं, देवाचे गुण आठवणं, विष्णूचे गुण आठवणं, विष्णूंचं चरित्र, रामाचं चरित्र आठवणं, यांनी एकरूपता साधते, सुख मिळतं. रामाच्या बोधाच्या गोष्टी ऐकून आपणही बोधाशी तद्रूप होऊ शकतो. कधीतरी कोणाचं तरी असं होऊ शकतं. पण नंतर आचारात ते टिकून ठेवायला पाहिजे. आत्मनिवेदन म्हणजे तात्पुरता बोध होणं नव्हे तर हा बोध टिकून ठेवण्याची कला, हा बोध टिकून ठेवण्याची युक्ती त्यांनी साध्य करणं. मी मध्ये कोणाशी तरी बोलताना असं म्हणत होतो की आपल्या कोणत्याही कृतीची साधना करता येते. कोणतीही कृती असताना त्याची साधना करता येते. फक्त आपण तशी दृष्टी ठेवली पाहिजे की ही कृती करताना आपण आपला बोध कसा टिकून ठेवायचा ही दृष्टी पाहिजे. तर काहीही करताना, भोजन करत असताना देखील बोधात राहता येतं. स्नान करताना देखील बोधात राहता येतं. ऑफिसमध्ये जाता जाता देखील बोधात राहता येतं. याला साचार असं म्हणायचं. ऑफिसमध्ये काम करतानाही बोधात राहता येतं. आणि मग कधी कधी अवघड गणित देखील सुटतात. समोरच्याचं विपरीत वर्तन असताना देखील बोधात राहता येणं हे हळूहळू जमेल, याला साचार असं म्हणायचं. जे त्याच्याशी भांडण तंटा न करता आपल्याला सुरक्षित राखून आपला बोट डळमळीत होऊ न देता परिस्थितीला तोंड देणं, याला साचार आत्मनिवेदन असं म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्योपासनम याच्यावर किती ओव्या, जवळपास 150 ओव्या लिहिल्या. आपण आपल्या कुटुंबातल्या सर्वांवर जसं प्रेम करतो आणि ते आपले आहेत अशी आपली भावना असते, म्हणजे माझा भाऊ आणि माझ्या भावाचा मित्र यांच्यामध्ये मी फरक करतो. माझ्या भावाचा मित्र हा माझा भाऊ नसतो, माझा भाऊ हा माझा भाऊ असतो. असं कुटुंबापुरते आपण कसे एकमेकांबरोबर असतो, त्या कक्षा व्यापक करणं. कुठं व्यापक करणं? तर निदान सद्गुरूंचे जे अनुग्रहित आहेत, आपण सद्गुरूंचे अनुग्रहित गुरु बंधू असं म्हणण्याची प्रथा आहे. गुरुबंधू तिरस्कारणीय वाटू नये. त्याच्या ठिकाणी गुण अवगुण असतील, आपल्या भावाच्या ठिकाणी नसतात का? काही गुण असतात, काही अवगुण असतात, पण आपण तिरस्कारणीय नसतो तो. तसा गुरुबंधू जो आहे तो आपला आहे असं वाटायला पाहिजे. आणि गुरु कुळी ऐसी आवडी जया देखसी ज्ञान तयासी पायी की करी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दुसऱ्यावर टीका करताना आपण कुठं पूर्ण झालं हे कुठं आपल्याला कळतं? आपल्याला नाही कळत, दोष दिसतात दुसऱ्याचे. सर्वांना सामावून घेणं जे गुरुकुळ आहे याला साचार असं मी म्हणेन. साचार आत्मनिवेदन याला म्हटलं पाहिजे. आणि सद्गुरूंकरता तर वासरुआ लाविले दावे जैसे, एखादं वासरू असतं दाव्यांनी बांधून ठेवावं, त्याला वारंवार त्याच्या आईकडे जाण्याची ओढ असावी, त्यांनी हिसडे द्यावेत, पण दाव्यांनी बद्ध झाल्यामुळे ते जाऊ शकत नसावं. तसं सद्गुरूंकडे जाण्यासाठी धडपड असावी. म्हणे कई हे बिरडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिष मानी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं ज्याचं होतं त्याला त्याच्यापाशी ज्ञान असतं, म्हणजे तो आत्मनिवेदनी भक्त असतो असं ते म्हणतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की सद्गुरूंची सेवा जसं एखाद्या आईला एकुलतं एक मूल असावं, गुरु बहुतांची माये तरी एकलवता होऊन ठाये. पण मी अशी भावना करीन, गुरूंना पुष्कळ गुरु पुष्कळ जणांची माऊली आहेत, पण जसं एकुलत्या एका मुलाची आई मुलाकडे जशी पाहते आणि मूल आईकडे जसं पाहतं, तसे मी माझ्या गुरूंशी संबंध ठेवेन, तसं मी माझ्या गुरूंकडे पाहिन आणि त्यांच्याशी त्या तऱ्हेने मी संबंध ठेवेन. गुरूंची सगळी सेवा मी एकटा करेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांची गादी घालेन, ते झोपल्यानंतर मी झोपेन, ते उठायच्या आधी मी उठेन, कितीतरी वर्णन केलेलं आहे. त्यांच्यावर चौऱ्या ढाळणारा मीच असेन, त्यांचं भोजन तयार करणारा मीच असेन इत्यादी. पण प्रत्यक्षतः तसं असतं का? गुरूंचं भोजन करणारा वेगळा असतो. गुरूंच्या घरामध्ये आपण राहत नाही, बरोबर आहे? मग मी असा बोट ठेवेन की गुरूंचा स्वयंपाक जो करतो तो मी होऊन राहिलेलो आहे असं विवेकाने समजेन आणि मी गुरूंची सेवा करतो आहे. गुरूंच्या ठिकाणी अनेक जण असतील पण ते सर्व मी होईन म्हणजे त्यांच्या ठिकाणी मी मत्सर बुद्धीने पाहणार नाही, उलट प्रेमाने पाहिन. ते माझ्या गुरूंची सेवा करतायत, जणू त्यांच्या ठिकाणी मी मला पाहिन आणि मी माझ्या ठिकाणी मनोभावे गुरूंची सेवाच करत राहीन. प्रत्यक्षत सेवा दुसरा कोणी करेल? अशा प्रकारे माझ्या बोधाचं विस्तारित स्वरूप म्हणजे गुरूंचा परिवार मी होऊन राहीन. माझ्या अंतरंगामध्ये सद्गुरूंचं ध्यान करेन, त्याच्यावर तर ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर लिहिलंय. पण एवढंच नव्हे तर माझा देह गेल्यानंतर देखील, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना माझ्या गुरूंच्या आधी मी जाईन अशी आहे. जे गुरु गेल्यावर मी त्यांचं मोठं मंदिर बांधेन असं म्हणत नाहीयेत. तर गुरूंच्या नंतर मला जीवन नको आणि ये शरीरींची माती मेळवीन तिये स्थिती, जेथे श्रीचरण उभे ठाती श्री गुरूंचे, जितू मेला न संडी. त्याच्यापाशी ज्ञान आहे, त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, तो आत्मनिवेदनी भक्त आहे असं समजायला हरकत नाही. गोरक्षनाथांचा एक फार सुंदर अभंग आहे कि मैं तो एक निरंजन ध्याऊ जी, दुजे के संग नहीं जाऊ जी. मी गंगेवर जाणार नाही, यमुनेवर जाणार नाही, मी कुठल्याही तीर्थात नाहणार नाही. सद्गुरूंच्या चरण कमलाच्या तीर्थाने मी नाहीन, पण शक्य आहे की गोरक्षनाथ गंगेवरही जातील, यमुनेवरही जातील. जाणार नाहीत असं म्हणतात पण जातील. मग गंगेचं जे पाणी आहे ते माझ्या गुरूंच्या पदकमलातून निघालेलं तीर्थ आहे असं समजतील. आणि गंगेच्या स्नानाचं वेगळं पुण्य घेतोय असा भाव धरणार नाहीत. दुजे के संग नाही जाऊ जी, मुळीच नाही. कोणत्याही परिस्थितीत द्वैतामध्ये राहणार नाही, दुसऱ्याच्या संगतीमध्ये माझ्या गुरूंच्या व्यतिरिक्त मी असणारच नाही. मंदिर न जाऊ जी, पत्थर न पूजू जी, पण गोरक्ष मंदिरात जातील, जाणार नाहीत असं जीवन आहे मनुष्याचं, असं कसं शक्य आहे? आणि तिथं नमस्कारही करायची वेळ येईल, पण दुजे के संग नाही जाऊ जे, पण मी तिथं द्वैत निर्माण होऊ देणार नाही असं ते म्हणतात. याला आत्मनिवेदन म्हणायचं. कहे गोरख जी सुन हो मच्छिंदर, मैं ज्योत में ज्योत मिलाऊ जी. मी तुमच्या ज्योतीत माझी ज्योत. मिळवून टाकेन दुजे के संग नाही नाही जाऊ जी. याला अशा प्रकारचा आचार असेल त्याला साचार असं म्हणायचं. आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडूनी झाला. अशा प्रकारे त्याला चिंतनात बोध होईल, ध्यानात बोध होईल, श्रवणाच्या वेळेला बोध होईल, कीर्तनाच्या वेळेला बोध होईल, पादसेवनाच्या वेळेला बोध होईल, त्याला पूजेच्या वेळेला बोध होईल, पण आचाराच्या वेळेला देखील बोध होईल. साधनेच्या वेळेला बोध होईल, साधना सोडून इतर वेळेला बोध बोधात आहे की नाही हा प्रश्न आहे. आणि तेव्हा तो बोधाला सोडून जाणार नाही. एकच उभी झाली आज पण इलाज नाही. मला असं वाटतं की अशा ज्या उभ्या आहेत तर त्या लाख मोलाच्या आहेत. म्हणजे एका बाजूनी 1 लाख रुपये आणि एका बाजूला एक ओवी म्हटलं तरी ही ओवी घ्यावी. असंही वाटतं की या ओवीपाशी या क्षणाला आपलं जीवन संपलं तरी चालेल. याच्यानंतर जीवन नसलं आणि असेल तेव्हा साचारता आपल्या बोधामध्ये आपल्या ज्ञानामध्ये असावी असं सांगणारी ही ओवी आहे. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गुरुधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि हरि. ज्ञानोपा माहुली प्रभु. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. आपण नेहमीप्रमाणे पारायण करणार आहोत ज्ञानेश्वरीचं. विशाल बरोबर आपण ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचूया.
श्रीराम. आज आपण पारायणामध्ये अध्याय 13 ओवी क्रमांक 301 ते 400 असं पठण करणार आहोत. पान नंबर आहे 281.